आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट, चार नव्या फलाटांसह जागतिक दर्जाची सुविधा. सांगली जिल्ह्यातील येरळा वाणीला राष्ट्रीय पुरस्कार. वेब्स परिषदेत 7 जागतिक कंपन्यांचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार. गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन 6 जणांचा मृत्यू आणि 9 तारखेपर्यंत राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पाऊस पडण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पुण्यातील रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या अंतर्गत 4 नवीन फलाटांची उभारणी आणि जागतिक दर्जाची डिजिटल यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. हडपसर इथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या गाड्यांचा आरंभ करताना वैष्णव बोलत होते. यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि मेधा कुलकर्णी उपस्थित होते. तसंच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन आणि गजेंद्रसिंह शेखावत दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाले होते. वैष्णव यांनी सांगितलं की पुणे, हडपसर, खडकी, शिवाजीनगर, उरळी कांचन आणि आळंदी या 6 स्थानकांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. पुणे नाशिक मार्गावरही नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू आहेत. पुणे लोणावळा मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली. कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते काल मुंबईत वेब्स परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांसाठी चालवले जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले. 10व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं. नवोन्मेष श्रेणीत सांगली जिल्ह्यातल्या येरळा वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक आणि परिसर या येरळाच्या प्रकल्प विभागात हा रेडिओ ऐकू येतो. या भागात होणारी लहान वयातली लग्न, मुलगाच हवा यासाठी केली जाणारी एकापेक्षा जास्त लग्न या विषयावरील कथा नाट्य रुपांतरित करून स्पर्धेसाठी येरळा वाणीनं पाठवली होती. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आकाशवाणीशी बोलताना येरळा वाणीच्या केंद्र अधिकारी नीता जोशी म्हणाल्या,
एका कुटुंबामध्ये वारंवार मुलीच होतात म्हणून त्या स्त्रीचा छळ होत होता. तिचा नवरा दुसरं लग्न करणार होता पण दरम्यान त्याच्या ऐकण्यामध्ये येरळा वाणीवरचा कार्यक्रम आला. ज्या कार्यक्रमामध्ये मुलीच होण्यासाठी स्त्रीच जबाबदार आहे असं नाही तर पुरुष हा जबाबदार आहे असं सांगताना डॉक्टरांनी एक्स आणि वाय गुणसूत्रांची माहिती दिलेली होती. ही माहिती ऐकल्यानंतर तिच्या नवऱ्यानं दुसऱ्या लग्नाचा निर्णय बदलला आणि या मुली म्हणजे माझी मुलंच आहेत म्हणजे मुलगेच आहेत असं त्यानं आपल्या आई वडिलांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर या कुटुंबामध्ये जो बदल झाला या सगळ्याविषयी आम्ही एक कार्यक्रम तयार केला ज्यामध्ये सुनंदाची मुलाखत घेतली आणि हा ऑडिओ प्रोग्राम आम्ही स्पर्धेसाठी पाठवला. तर कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या या स्पर्धेमध्ये मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम इन कम्युनिटी एंगेजमेंट या कॅटेगरीमध्ये हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
वेव शिखर परिषद एका नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्स परिषदेत काल सांगितलं. अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शवली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह 7 जागतिक कंपन्यांनी वेव्स परिषदेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला. आज या परिषदेची सांगता होत आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी कर सल्लागार, सनदी लेखापाल यांच्यासह करदात्यांची भूमिका मोलाची आहे. योग्य कर संकलन आणि व्यवस्थापन, पारदर्शी अर्थव्यवस्था यासाठी आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी अर्थकायद्यातील नवे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी सारखं प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं असं केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अपील प्राधिकरणाचे सदस्य बीएम शर्मा यांनी सांगितलं. महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या वतीनं आयोजित अमृत ज्ञानकुंभ 2025 या 2 दिवसांच्या राष्ट्रीय कर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल पुण्यात बोलत होते. कर सल्लागार 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ अशी या कर परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत प्रथमच टॅक्स का ओपीडीमध्ये प्राप्तीकर, जीएसटी, रेरा माहिती अधिकार, एलबीटी, सायबर कायदा यावर तज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाबळेश्वर इथं आयोजित महाराष्ट्र महापर्यटन उत्सवात काल विल्सन पॉइंट इथं योगसत्र आणि मॉर्निंग रागाज वाद्यसंगीत, फन रन आणि सायक्लेथॉन यांचं आयोजन करण्यात आलं. आज अखेर चालणाऱ्या या उत्सवात विविध नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शस्त्र प्रदर्शन, खाद्य उत्सव, साहसी खेळ, मुलांसाठी कार्यशाळा, हेलिकॉप्टर राईड, ड्रोन शो, फ्ली बाजार, मंदिरं तसंच अन्य पर्यटन स्थळांना भेटी, छायाचित्रकला कार्यशाळा, तरंगता बाजार, जलपर्यटनातील संधी, बायोडायनामिक फार्मिंग शाळा अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून अद्ययावत 3TMR यंत्राचं लोकार्पण झाल्यानं एवढ्या सुविधा असलेलं हे राज्यातलं पहिलंच केंद्र ठरलं असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल सांगितलं. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील असं सांगून राज्यातील पहिलं वैद्यकीय हब जळगावमध्ये साकारलं जात असल्याचा उल्लेख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. राज्यातील सैनिकी शाळांमधील अधिकाधिक तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करावेत, या शाळांना येणाऱ्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केले जातील असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल सातारा इथं दिलं. सातारा इथल्या सैनिकी शाळेत आयोजित राज्यातील 38 सैनिकी शाळांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात सातारा आणि चंद्रपूर इथं शासकीय सैनिकी शाळा आहेत तर अन्य 38 सैनिकी शाळांमध्ये 12,224 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सातारा इथल्या सैनिक शाळेची कारकीर्द अभिमान वाटावा अशी कायम राहिली आहे असं भुसे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं दर्शन 11 मे या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. 31,75,00,000 रुपये खर्चून शिवरायांचा हा पुतळा राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स या कंपनीनं उभारला आहे. या तलवारधारी कांस्य पुतळ्याची उंची 60 फूट आहे. या पुतळ्याचं संकल्पन मुंबईच्या आयआयटीकडून तपासून घेण्यात आलं आहे. गोव्यातल्या शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत काल पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 80 जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून ढकलाढकली झाली आणि अनेक भाविक एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पहिल्याच रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात दुपारपर्यंत 3,000 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. देशभरातील 96 कंपनींच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अत्यंत चुरशीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल चेन्नई सुपर किंग्स संघाचा 2 धावांनी पराभव केला. बेंगळुरूनं जेकब बेथल, विराट कोहली आणि रोमारिओ शेफर्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 213 धावा केल्या. शेफर्डनं 6 षटकार आणि 4 चौकार ठोकत 14 चेंडूत 53 धावा केल्या. चेन्नईकडून आयुष म्हात्रेनं 94 तर रवींद्र जडेजानं 77 धावा केल्या. गोंदिया जिल्ह्यात काल दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आमगाव तालुक्यातील कट्टीपार इथं एका घरावरील लोखंडी पत्रे उडून पडले. घराजवळील एक विद्युत खांब पडून गोठ्यातील एक बैल मरण पावला. गडचिरोलीतही वादळ आणि विजांसह पाऊस झाला. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 9 तारखेपर्यंत राज्यात विविध ठिकाणी असं हवामान राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट, 4 नव्या फलाटांसह जागतिक दर्जाची सुविधा. सांगली जिल्ह्यातील येरळावाणीला राष्ट्रीय पुरस्कार. वेब्स परिषदेत 7 जागतिक कंपन्यांचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सोबत सामंजस्य करार. गोव्यात शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन 6 जणांचा मृत्यू. आणि 9 तारखेपर्यंत राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पाऊस पडण्याचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.